क्षिप्ताम् प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना कन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वकादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् यस्मात् ब्रह्मेन्द्ररुद्रादिदेवतानां श्रियोऽपि च दानस्फूर्तिः सदा तस्मै हरये गुरवे नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः वसतु श्रीमदानन्दतीर्थेन्दुर्नो हृदं वरे यद्वचश्चन्द्रिका स्वान्तसन्तापं विनिगृन्थति सर्वोत्तमो विष्णुरथो रमा च ब्रह्मा च वायुश्च तदीयपत्न्यौ अन्ये च देवाः सततं प्रसन्ना हरौ सुभक्तिं मयि सन्देशन्तु श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्नयतिप्रदाय दानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमध्यमीशं वंदे भवघ्नमरासुरसिद्धवन्द्यं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये पूर्णप्रज्ञकृतं भाष्यं आदौ तद्भावपूर्वकं यो व्याकरोन्नमस्तस्मै पद्मराभाख्ययोगिने परमपवित्रवाद श्रीमन्महाभारतदल्ली ರಾಜಸೂಯಾಗದ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪಾಂಡುರಾಜ ಯಮಸಭೆಯಲ್ಲೇ ಉಳಿದು ಇಂದ್ರಸಭೆಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶವನ್ನು ಯಾತಕ್ಕೆ ಕಳ್ಕೊಂಡ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಧರ್ಮರಾಜನಿಗೆ ಬಂತು. ನಾರದರ ಮುಖದಿಂದ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಯಾವ್ಯಾವ ರೂಪದಿಂದ ಆರಾಧಿತನಾಗಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದನ್ನು ಕೇಳಿ ಮತ್ತು ಆ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಧರ್ಮರಾಜ ಗಮನಿಸಿ ಕೇಳಿದ, ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಒಬ್ಬ ರಾಜ, ಆತ ನೋಡಿದರೆ ಇಂದ್ರಸಭೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ನಮ್ಮ ತಂದೆನೂ ಒಬ್ಬ ರಾಜ, ಒಳ್ಳೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡಿದವನು, ಅಂಥವನು ಮಾತ್ರ ಯಮಸಭೆಯಲ್ಲಿ ಉಳಿದ ರಾಜರ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಅಜಾತಕ್ಕೆ ಎನ್ನುವ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ. ಇಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿನೇ ಸ್ವಾರಸ್ಯ ಉಂಟು. ಯಾತಕ್ಕಿಂಥ ವ್ಯತ್ಯಾಸ? ಇಂಥ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗಬೇಕಾದರೆ ಏನೇ ಒಂದು ಫಲದಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸವಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ